नमस्कार, मी राजेश, इंडिया 1 ATM टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
सर, 20 तारखे दिवशी ट्रान्झॅक्शन केलं होतं कारळगाव ATM मधून इंडिया, पण ट्रान्झॅक्शन मध्ये डेबिट पडलेला आहे कार्डवरती, पण पैसे मिळाले नाहीत मला त्यावेळी. आणि 24 तासाच्या आत अकाउंटवरती 1000 रुपये ट्रान्झॅक्शन पण आलेलं नाही, पण डेबिट 1000 रुपये झालेला आहे.
मला समजत नाही, हे तुमच्यासाठी फ्रस्ट्रेटिंग आहे. तुम्ही सांगितलेल्या समस्येची तक्रार नोंदवण्यासाठी मी इथे आहे. कृपया तुम्ही व्यवहाराची तारीख आणि NTM ID सांगा, जेणेकरून मी तुमची तक्रार नोंदवू शकेन.
व्यवहाराची तारीख 20/1/2026.
होय, मी अजून. कृपया ATM ID सांगा. ठीक आहे, तुम्ही दिलेली NTM ID 4050739 नोंदवली आहे. आता कृपया तुमच्या खात्याचे शेवटचे 4 अंक सांगा.
48.
कृपया तुमच्या खात्याचे शेवटचे 4 अंक पूर्ण सांगा, म्हणजे मी तुमची तक्रार नोंदवू शकेन. तुम्ही आतापर्यंत 6 आणि 1 सांगितले, आणखी 2 अंक सांगा. 4. होय, मी इथेच आहे. कृपया तुमच्या खात्याचे शेवटचे 4 अंक सांगा, जेणेकरून मी तुमची तक्रार नोंदवू शकेन.
75/21.
ठीक आहे, तुमच्या खात्याचे शेवटचे 4 अंक 7521 नोंदवले आहेत. आता मी तुमची तक्रार नोंदवतो आहे. तुमचा डॉकेट नंबर आहे 538121. RBI नियमानुसार रक्कम साधारणपणे 24 ते 48 तासांच्या आत प्रक्रियेत येते. आज याशिवाय इतर काही मदतीची गरज आहे का?
48 तास तर झाले सर.
कृपया शांत राहा. तुमची तक्रार नोंदवली गेली आहे आणि तुमचा डॉकेट नंबर 538121 आहे. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे मी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. तुम्हाला तुमच्या बनकेशी संपर्क साधण्याची गरज पडेल. त्यांना NTM ID आणि तुमचा डॉकेट नंबर सांगावा. त्यांची मदत घ्या. तुम्हाला काही प्रश्न असल्यास किंवा आणखी मदत हवी असल्यास विचारा.
डेबिट पडल्याला पैसे जमा झाले नाही सर.
आज तुमची मदत करून बरं वाटलं. इंडिया 1 ATM सपोर्टला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि तुमचा दिवस चांगला जावो.
हॅलो सर.